आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर इंडिया आघाडीचा मोर्चा. शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले करणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. आणि हर घर तिरंगा 2025 या अभियानाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे उद्या तिरंगा मॅरेथॉनचे आयोजन. आता सविस्तर बातम्या. राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ केली आहे. राज्य सरकारमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तसंच निवृत्ती वेतनधारकांना आता 53% ऐवजी 55% महागाई भत्ता मिळेल. 1 जानेवारीपासून या महागाई भत्त्याची थकबाकीही ऑगस्टच्या वेतनासोबत दिली जाईल. या संदर्भातला शासन आदेश सरकारनं आज जारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत संसद सदस्यांसाठी बांधलेल्या 184 निवासस्थानांचं उद्घाटन झालं. या संकुलाला कृष्णा गोदावरी कोसी आणि हुगळी या 4 महान नद्यांची नावं देण्यात आली आहेत. या संकुलामुळे खासदारांचं जीवनमान सुधारेल आणि लोकांसाठी अधिक कार्यक्षम राहता येईल अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली. 2014 नंतर 350 जास्त घरं बांधण्यात आली असून यामुळे खर्चातही मोठी बचत होणार आहे. हे संकुल एक भारत श्रेष्ठ भारतच्या संकल्पनेचं प्रतीक असून प्रत्येक प्रांताच्या सणांचं आयोजन इथं होण्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली.
आज मेरे आपसे कुछ आग्रह भी है. यहां देश के अलग अलग राज्यों और क्षेत्रों के सांसद एक साथ रहेंगे. आपकी उपस्थिति यहां एक भारत श्रेष्ठ भारत का प्रतीक बनेगी. हर प्रांत के पर्व त्योहारों का समय समय पर सामूहिक आयोजन होगा तो इस परिसर को 4 चांद लग जाएंगे. आप अपने क्षेत्र की जनता को भी बुलाकर इन कार्यक्रमों में उनकी भागीदारी करवा सकते हैं. आप अपने अपने प्रांतों की भाषा के कुछ शब्द भी एक दूसरे को सिखाने का प्रयास कर सकते हैं.
यावेळी पंतप्रधानांनी शेंदूर वृक्षाचं रोप लावलं तसंच या संकुलांचं बांधकाम करणाऱ्या कामगारांशी संवाद साधला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू मनोहरलाल खट्टर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. निवडणूक आयोग पक्षपातीपणे काम करीत असल्याचा आरोप करून इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज निवडणूक आयोगाच्या दिल्लीतल्या कार्यालयावर मोर्चा काढला. बिहारमधलं मतदार याद्या पुनरीक्षण रद्द करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. पोलिसांनी मोर्चा अडवला तेव्हा आंदोलनकर्त्या खासदारांनी रस्त्यावरच ठिय्या दिला. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी काँग्रेसने राहुल गांधी यांनी हा संविधान वाचवण्यासाठीचा लढा असल्याचं म्हटलं आहे.
ये जो लड़ाई है ये राजनीतिक नहीं है. ये कॉन्स्टिट्यूशन की लड़ाई है. कॉन्स्टिट्यूशन को बचाने की लड़ाई है. वन मैन वन वोट की लड़ाई है. इसीलिए हमें साफ प्योर वोटर लिस्ट चाहिए.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अखिलेश यादव यांच्यासह अनेक खासदार मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान काँग्रेस शत्रू राष्ट्रांची भाषा बोलत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे. नवी दिल्ली इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते. हातून सत्ता गेल्यामुळे अराजक माजवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. घुसखोरांना मतदार घोषित करून काँग्रेसला सत्ता मिळवायची आहे असं ते म्हणाले. ग्रामीण भाग समृद्ध व्हावा गाव सुजलाम सुफलाम व्हावं याकरता गावाचा सर्वांगीण विकासाचं स्वप्न उराशी बाळगून कार्य करणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील महिला सरपंच जयश्री धनंजय इंगोले यांनी देशभरातील महिलांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कार्याची दखल थेट केंद्र आणि महाराष्ट्र सरकारनं घेतली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत येत्या 15 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली इथं होणाऱ्या राष्ट्रीय स्वातंत्र्यदिन परेड समारंभासाठी विशेष निमंत्रित म्हणून सरपंच जयश्री इंगोले यांची निवड झाली आहे. दरम्यान गावात झालेल्या कामांमध्ये जनसहभागाचं महत्व त्यांनी सांगितलं.
प्रत्येक लोकांचा लोकसहभाग जोपर्यंत आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत आपण गावाचा शाश्वत विकास किंवा गावाचे कोणतेही काम करू शकणार नाही. श्रमदान करून गावातील आम्ही कामं साधलेली आहेत. जल पुनर्भरण विहीर पुनर्भरण वॉटर रेन हार्वेस्टिंग 100% गाव वॉटर हार्वेस्टिंग झालेलं आहे. महिला सक्षमीकरण बालस्नेही पंचायत महिला स्नेही पंचायत अशा अनेक कामांनी माझ्या गावाला एक वेगळी वळण दिलेली. झाली आहे. शाश्वत विकासाच्या 9 थीमचे अभ्यास करून शासनाच्या विविध योजना कशा राबवायच्या, महिलांना आपण एकत्रित घेऊन या प्रकारे अनेक कामं आम्ही महिलांकडून करून घेतले.
सरपंच जयश्री इंगोले यांनी केलेलं कार्य देशातील सरपंच महिलांसाठी तसंच इतर महिलांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या कार्याची दखल केंद्र आणि राज्य सरकारनं घेतल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. शालेय बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्यानं आपल्या मुलांच्या वाहतुकीसाठी अनधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या राज्यातील तमाम पालकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं धाडसी पावलं टाकली आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले करण्यात येत आहे. याबाबतची अधिसूचना जारी होईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सरनाईक म्हणाले की अत्याधुनिक सुरक्षा आणि सुविधांनी युक्त असलेली अधिकृत स्कूल व्हॅन धावती करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. परिवहन विभागानं बोलावलेल्या पालक आणि बस संघटना प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनधिकृत वाहनातून विद्यार्थी वाहतूक होत असल्याचा मुद्दा गाजला होता. देशात सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी केंद्र सरकारनं स्कूल बस नियमावलीचा आधार घेऊन अद्ययावत मानके अर्थात स्कूल व्हॅन नियमावली तयार केली आहे. चारचाकी 12+1 आसनापर्यंत विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी वाहनाला शालेय व्हॅनचा दर्जा देण्यात येणार आहे. सदर वाहने BSVI या श्रेणीतील असणार आहेत. यात चालक ओळखपत्र, आपत्कालीन निर्गमन, वाहन प्रवेश, स्टोरेज रॅक यांच्या स्पष्टतेसह आसन रचना, अग्निशमन अलार्म यंत्रणा, वाहन ट्रॅकिंग अशा आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचाही समावेश केला आहे अशी माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली. केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा 2025 या अभियानाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं उद्या मंगळवार 12 ऑगस्ट रोजी सकाळी 5:30 तिरंगा मॅरेथॉन आयोजन करण्यात आलं आहे. नागपूरकरांनी अभियानात उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवत एक दौड देशभक्तीसाठी उपक्रमात मोठ्या संख्येत सहभागी व्हावं असं आवाहन मनपाद्वारे करण्यात आलं आहे. ही मॅरेथॉन मुख्यमंत्री निवास रामगिरीपासून सुरु होईल तर लेडीज क्लब चौक, GPO चौक, आकाशवाणी चौक, विधान भवन चौक, महानगरपालिका प्रशासकीय इमारती, बिशप कॉटन शाळा याद्वारे विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान होत मेट्रो हाऊस, तिरपुडे महाविद्यालय, जापनीज गार्डन इकडून जात अनुराधा न्यायमूर्ती बंगला इथं समारोप होणार आहे. नागपूरच्या 12 अल्पसंख्याक समुदायातील नवबौद्ध विद्यार्थ्यांना आता परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्व विद्यार्थ्यांची परदेशी शिष्यवृत्ती मंजूर झाली असून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या विशेष हस्तक्षेप आणि प्रयत्नातून 52 लाखांपासून 1 कोटी रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मंजूर झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी विदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना अंतर्गत अर्ज केले होते मात्र तांत्रिक कारण आणि प्रशासकीय अडथळ्यांमुळे शिष्यवृत्ती मंजुरी प्रक्रिया अडकली होती. परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना युनायटेड किंगडम आणि ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल, युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी आणि युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न इथं प्रवेश मिळाला आहे. नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील शूर सरदार रघुजी भोसले यांची महाराष्ट्र सरकारनं लिलावात जिंकलेली तलवार आज लंडन इथं राज्य सरकारच्या वतीनं ताब्यात घेण्यात आली. लवकरच महाराष्ट्रातील जनतेला पाहण्यासाठी ती उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिली. हवामान. विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर इंडिया आघाडीचा मोर्चा. शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले करणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. आणि हर घर तिरंगा 2025 अभियानाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे उद्या तिरंगा मॅरेथॉनचं आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.